आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां भागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन भगवान बुद्धा संबंधित पवित्र पेपर वा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उक्तावण करतले. प्रधानमंत्र्यांच्या प्रगती हे मुखेल व्यासपीठाक लागून देशभरांतल्या प्रकल्प आणि महत्वांच्या कल्याणकारी येवजण्यांच्या अंमलबजावणीन गती आयल्या अशें कॅबिनेट सचिव टी व्ही सोमनाथन हांणी सांगले. इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन येवजणेच्या तिसऱ्या टप्प्याखाला केंद्र सरकारान 22 नव्या प्रस्तावांक मान्यताय दिल्या. मध्य प्रदेशाचे मुखेलमंत्री मोहन यादव हांणी इंदोरांतल्या दुषित पिवपाच्या उदकाच्या घडणुके संबंधी राज्य सरकाराच्या अधिकाऱ्यांनी उभारिल्ल्या पावलांचो नियाळ घेतलो. भारतीय हवामान खात्यान आज दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि चंदीगडात सामके दाट धुके पडपाचो रेड अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन रायपिथोरा सांस्कृतिक संकुलान भगवान बुद्धा संबंधित पवित्र पेपर वा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उक्तावण करतले. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टान मोदी हांणी म्हळा की इतिहास संस्कृतीन भगवान बुद्धांच्या आदर्शाविशी आस्था आशिल्ल्या खातीर हो एक सामको खाशेलो दीस. या प्रदर्शनान एक शेकड्या परस चड काळा उपरांत परतून हाडिल्ले पिपरवा अवशेष तशेंच नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयांत आनी कोलकाताच्या भारतीय संग्रहालयांत सांबाळून दवरिल्ले पिपरवाचे संबंधित प्रामाणीक अवशेष आनी पुरातत्वीय साहित्य प्रदर्शित केला अशें तांणी म्हळें. प्रधानमंत्र्यांचे प्रोएक्टीव्ह गव्हर्नन्स अँड टायमली इम्प्लिमेंटेशन प्रगती हे मुखेल व्यासपीठान देशभरांतल्या प्रकल्प आनी महत्वाच्या कल्याणकारी येवजण्यांची अंमलबजावणी गती दिल्या अशी कॅबिनेट सचिव टी व्ही सोमनाथन हांणी सांगले. आता मेरेन प्रगतीच्या 50 बसकांनी 85 लाख कोटी रुपयांच्या 3300 परस चड प्रकल्पांचो नियाळ झाला असे प्रगतीविशी नवी दिल्लीन प्रसार माध्यमाकडे संवाद साधताना सोमनाथन हांणी सांगले. तशेंच वन नेशन वन रेशन कार्ड आनी प्रधानमंत्री जन आरोग्य येवजणे सयत वट्ट 61 सरकारी येवजण्यांचो हेर प्रकल्पांसयत नियाळ घेतला अशें तांणी म्हळें. कॅबिनेट सचिवांनी सांगले प्रगती आधारीत प्रणालीक लागून वेगवेगळ्या प्रकल्पा संबंधित 7735 समस्यांपैकी 7156 समस्या सोडोवपाक यश मेळ्ळा. देशांतल्या वेगवेगळ्या पावण्यार भौशीक प्रकल्प आनी येवजण्या खातीर एक व्यापक उपाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी प्रगती ही संकल्पना मांडिल्ली अशें सोमनाथन हांणी सांगले. इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन येवजणेच्या तिसऱ्या टप्प्याखाला केंद्र सरकारान 22 नव्या प्रस्तावांक मान्यताय दिल्या. तातूंत 41,863 कोटी रुपयांच्या गुंतवणुकेचो अदमास आसा. मोबायल उत्पादन, दूरसंचार, गिरायक इलेक्ट्रॉनिक्स, धोरणात्मक इलेक्ट्रॉनिक्स मोटारी आनी आयटी हार्डवेअर सयत इकरा लक्ष्य क्षेत्रांतल्या उत्पादनांचो हे मंजुरीन आस्पाव आसा. या प्रकल्पांक लागून 2,58,000 कोटी रुपया मोलांचे उत्पादन जातले आनी सुमार 34,000 प्रत्यक्ष नोकऱ्यो निर्माण जातल्यो असो अदमास आसा. या वेळार उलयतना इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले व्हड सुदारणा चालीक लावप आनी अंमलबजावणी नेटान करप ही मोदी सरकाराची मुखेल वैशिश्ट्या. इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादकांक डिझायन टीम स्थापन करपाक प्रोत्साहन तांणी दिले. खासा करून एक समान डिझायन पर्यावरण यंत्रणेची गरज तांणी या वेळार उक्तायली. भारताक आतंकवादा आड स्वतःचे रक्षण करपाचो अधिकार आसा आनी भारतान आपली राखण कशी करची हे कोणूच थारावंक शकना अशें परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हांणी म्हळां. ते काल चेन्नईन आयआयटी मद्रास टेक्नो एंटरटेनमेंट फेस्टिवल शास्त्र 2026 उक्तावण सुवाळ्यांत उलयताले. भारत आपल्या सुरक्षे खातीर जे कितें गरजेचे ते करतलो अशें तांणी ह्या वेळार सांगलें.
A country decides that they will deliberately, persistently, unrepentantly continue with terrorism. We have a right to defend our people against terrorism. We will exercise that. How we exercise that right is up to us. As I said, a lot of it is goodwill. Many years ago, we agreed water sharing arrangement because the belief, the underpinning of that was it was a gesture of goodwill because for good neighborliness we were doing it.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान ऐकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पा खाला महाराष्ट्रांतल्या पालघरांतल्या विरार आनी बोयसर हांकां जोडपी सुमार 1.5 किलोमीटर लांबायेच्या बोगद्याचें खणकाम यशस्वीपणान पुराय जाल्ल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल दिली. प्रकल्पा खातीर एक म्हत्वाचो वाटचिरो. महाराष्ट्रांतल्या पालघरांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं हाय स्पीड टनल ब्रेक थ्रू कार्यावळींत उलयतना वैष्णव हांणी सांगले, ह्या प्रकल्पांत 7 पर्वतीय बोगडे आनी सागरी बोगडो आसा. मंत्र्यांनी स्पष्ट केले की बुलेट ट्रेन मध्यम वर्गा खातीर परवडपीन सोयीस्कर येरादारीचें साधन थरतले. फुडल्या वर्सा 15 ऑगस्ट मेरेन भारताची पयली बुलेट ट्रेन तयार जातली अशें रेल्वे मंत्र्यान सांगले. बुलेट ट्रेन कॉरिडॉर टप्प्याटप्प्यान सुरू जातलो आनी पयली हाय स्पीड ट्रेन सुरत बिलीमोरा मार्गाचेर चलतली अशें तांणी म्हळें.
आज बुलेट ट्रेन के प्रोजेक्ट में बहुत बड़ा एक माइलस्टोन अचीव हुआ है.
इन दिस बुलेट ट्रेन प्रोजेक्ट अ बिग माइलस्टोन हैज बीन अचीव्ड व्हिच इज द ब्रेक थ्रू ऑफ माउंटेन टनल 5. देयर आर अ टोटल ऑफ 7 टनल्स इन द बुलेट ट्रेन प्रोजेक्ट एंड देयर इज वन अंडरसी टनल एज वेल. देयर आर ओवरऑल 12 स्टेशंस इन दिस स्टेशंस एंड 3 डिपोस विल बी मेड. दिस इज अ बिग टेक्नोलॉजिकल अचीवमेंट.
ये एक टेक्नोलॉजिकल बहुत बड़ा अचीवमेंट.
मध्य प्रदेशाचे मुखेलमंत्री मोहन यादव हांणी इंदोरांतल्या दुशीत पिवपाच्या उदकाच्या घडणुके संबंधी राज्य सरकाराच्या अधिकाऱ्यांनी उबारिल्ल्या पावलांचो नियाळ घेतलो. मुखेलमंत्र्यान इंदोर नगरपालिका आयुक्तान अतिरिक्त आयुक्ताक कारणां दाखय नोटीस जारी करपाचे निर्देश दिले. तशेंच अतिरिक्त आयुक्तांची इंदोरांतल्यान देरेफेत बदली करपाचो प्रभारी अधिक्षक अभियंत्या कडल्यान उदक वाटपाच्या कामाचो कार्यभार काडून घेवपाचो निर्देश तांणी दिले. इंदोर घडणुके उपरांत राज्यांतल्या हेर वाठारांनी सुदारणात्मक उपाय येवजण्यो सुरू आसा अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. इतल्या मजगतीं इंदोराच्या भागीरथपुरा वाठारांतल्या पिवपाच्या उदघडणुके संबंधी मध्य प्रदेश सरकारान काल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदोर खंडपीठा मुखार स्थिती अहवाल सादर केला. न्यायालयान 6 जानेवारीक ह्या अहवालाची सविस्तर सुनावणी जातली. केंद्र सरकारान झारखंड उच्च न्यायालयाचे मुखेल न्यायाधीश न्यायमूर्ती महेश शरदचंद्र सोनक हांची नेमणूक करपाक मान्यताय दिल्या. केंद्रीय कायदो आनी न्याय मंत्रालयान जारी केल्ल्या अधिसुचोवणे प्रमाण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी न्यायमूर्ती सोनक हांच्या नियुक्तीक मान्यताय दिल्या. सध्या मुंबय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आशिल्ले न्यायाधीश सोनक सध्याचे मुखेल न्यायाधीश निवृत्त जाले उपरांत ह्या म्हयन्याच्या 8 तारखेक पदभार स्विकारतले. तशेंच सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमान केल्ल्या शिफारसी प्रमाण पंजाब आनी हरियाणा उच्च न्यायालयान 2 न्यायाधीशांचे नेमणुकेक सरकारान मान्यताय दिल्या. शेतकारांचे उत्पन्न वाडोवप हे केंद्र सरकाराचे मुखेल प्राधान्य आसा अशें शेती आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला. शेतकारांच्या कल्याणा खातीर जायत्यो येवजण्यो चालीक लायल्यात अशें नाशिकांत उलयतना मंत्र्यांनी सांगले. शेती क्षेत्र घटमूट करपा खातीर गरजेचे सगळे यत्न चालू उरतले अशें उतर तांणी दिले. सरकारान वस्त्रोद्योगा खातीर उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन हे PLI येवजणे खाला नवे अर्ज सादर करपाची निमाणी तारीख अंदू 31 मार्च मेरेन वाडोवपाची घोषणा केल्या. फाटल्या वर्सा ऑगस्टान अर्ज पोर्टल परतून सुरू जाले उपरांत म्हत्वाचे प्रतिसाद मेळिल्ल्या उपरांत ही वाड केल्या अशी माहिती कापड मंत्रालयान दिल्या. भारतीय हवामान खात्यान IMD आज दिल्ली हरियाणा पंजाब आनी चंडीगडान दाट धुक्याच्या स्थिती खातीर रेड अलर्ट जारी केला. तशेंच हिमाचल प्रदेशांत कांय सुवातांनी कुडकुड्याचे शी पडपाचो अदमास उक्तायला. भारतीय दादल्यांचो 19 वर्सां पिराये सकयल्लो क्रिकेट पंगड आज बेनोनीच्या विलोमूर पार्कांत 3 मॅचीच्या वनडे माळेंतल्या पयल्या मॅचींत दक्षिण आफ्रिके आड खेळटलो. भारतीय वेळा प्रमाण हो खेळ आज दनपारा 1:30 वरांचेर सुरू जातलो. नेमबाजीन भोपाळांत जाल्ल्या 68 नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिपांत रायफल हरियाणाच्या अमिरा अर्शदान रेल्वेच्या राजश्री अनिल कुमार संचेतीक हारून 10 मीटर एअर रायफल बायलांच्या फायनलींत भांगरा पदक जिखले. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत भगवान बुद्धा संबंधित पवित्र पिपरवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उक्तावण करतले. इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन येवजणेच्या 3रा टप्प्याखाला केंद्र सरकारान 22 नव्या प्रस्तावांक मान्यताय दिल्या. आनी इतल्यान राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.